आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सर्व वित्तीय नियामकांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन. प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता उत्तम प्रकल्प संरचना तसेच अधिकाऱ्यांचे परफॉर्मन्स ऑडिट महत्वाचं असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन. राज्यातल्या भटके विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्रिस्तरीय समित्यांची स्थापना. आणि विदर्भात उच्चांकी उष्णतामान, आज अकोला अमरावतीमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट. आता सविस्तर बातम्या. केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि नागरिकांना वारंवार केवायसी करावं लागू नये यासाठी देशातल्या सर्व वित्तीय नियामकांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. सेबीच्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. देशातला एखादा शेअर बाजार, शेअर दलाल किंवा संबंधितांवर सायबर हल्ला झाला तर त्यामुळे होणारं नुकसान भरून यायला मोठा काळ जाऊ शकतो. त्यामुळे सायबर हल्ले, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सेबीनं मजबूत यंत्रणा तयार करावी, अशी सूचना त्यांनी केली. सीमेपलीकडून होणाऱ्या गैरव्यवहारांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नियामकांशी संपर्क वाढवावा, असंही सीतारामन यांनी सांगितलं. गुंतवणूकदारांमध्ये जागृती करण्यासाठीच्या सेबीच्या अभियानाचा प्रारंभ यावेळी अर्थमंत्र्यांनी केला. देशातले सर्व शेअर बाजार, म्युच्युअल फंड संघटना आणि इतर संस्थांच्या मदतीनं हे अभियान राबवलं जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 133वा भाग असून त्यांचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर AIR न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ऍपवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे AIR न्यूज, DD न्यूज तसंच प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित होईल. केंद्र सरकारनं सध्याच्या हंगामासाठी किमान हमी भावानं गहू खरेदी करण्याचं लक्ष 15% वाढवून 35.5 दशलक्ष टनावर नेलं आहे. यापूर्वी सरकारनं 30 दशलक्ष टन गहू खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं होतं. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याच्या उद्देशानं ही वाढ केल्याचं अन्न विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी काल नवी दिल्लीतील आटा उत्पादक महासंघाच्या वार्षिक गहू सर्वेक्षण अहवालाच्या प्रकाशन प्रसंगी सांगितलं. राज्यनिहाय गहू खरेदीचं लक्ष्यही वाढवण्यात आल्याचं ते म्हणाले. जनगणना 2027 साठी 1855 हा राष्ट्रीय निःशुल्क मदत क्रमांक सुरू केला आहे. देशभरातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा क्रमांक वापरता येणार आहे. या क्रमांकावरून गृहसूची आणि गृहगणना प्रक्रियेबाबत इंग्रजीसह प्रादेशिक भाषांमधून मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं जाईल. जनगणनेच्या महत्वाच्या राष्ट्रीय कार्यात नागरिकांना सुलभतेनं सहभाग घेता यावा आणि त्यांच्या शंकांचं निरसन करता यावं या उद्देशानं ही सुविधा सुरू केली गेली आहे. प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार समिती PMC द्वारे प्रकल्पाच्या टप्प्यांची सर्व स्तरावर देखरेख, वास्तुविशारदाद्वारे उत्तम प्रकल्प संरचना, त्याचप्रमाणे खासगी सहकारी सहभाग आणि अधिकाऱ्यांचे परफॉर्मन्स ऑडिट हे महत्वाचं आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केलं. इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन आयवा नागपूर शाखेतर्फे आज 24/7 वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग या डॉ संजय दशसहस्त्र यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं अनावरण गडकरी यांच्या हस्ते स्थानिक हॉटेल सेंटर पॉइंट येथील झाले, त्यावेळी ते बोलत होते.
नॅचरली सबसे पहिले जो आहे की प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी स्टार्टिंग फ्रॉम A to Z. ये डिटेल अगर आप ड्रिंकिंग वाटर के इसमें लाएंगे तो ये कंसेप्ट जो है A to Z वो जिम्मेदार होगा. इसलिए मैं कहता हूं कि DPR अच्छा बनाकर परफॉर्मेंस ऑडिट इज वेरी इंपॉर्टेंट. हर व्यक्ति के परफॉर्मेंस की जब तुम रेटिंग करोगे तब तुमको क्वालिटी मिलेगी और क्वालिटी नहीं मिलेगी तो प्रोजेक्ट सक्सेसफुल नहीं.
या प्रसंगी इंडियन वॉटर वर्क्सच्या राष्ट्रीय अध्यक्ष मनीषा पलांडे यांची उपस्थिती होती. पाणी व्यवस्थापनातील बारकावे हे या पुस्तकाचं असून या पुस्तकातील संशोधन हे भविष्यातील यशकथा बनतील असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. कुठल्याही प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रकल्प व्यवस्थापन समिती ही प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच तर समाप्तीपर्यंतच्या सर्व प्रक्रियाबाबत जबाबदार असली पाहिजे, असं सांगून गडकरींनी विस्तृत प्रकल्प अहवाल DPR हा कुठलीही निविदा काढण्यापूर्वी व्यवस्थित अभ्यासनाचे आवाहन बांधकाम क्षेत्रातील अधिकाऱ्यांना केले. नागपूर येथे 24/7 पाणी हा प्रकल्प राबवला, असे देखील त्यांनी यावेळी नमूद केलं. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये काम करून असे प्रकल्प मुद्रीकरणाद्वारे नफ्यात आणणे आवश्यक आहे. पाणी व्यवस्थापनामध्ये देखील ज्या छोट्या योजना आहेत त्यासाठी बेरोजगार सुशिक्षित अभियंत्यांना गुणवत्तापूर्ण कामे करण्यासाठी काही धनराशी देता येईल का याबद्दल देखील प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला जलव्यवस्थापन त्याचप्रमाणे जल अभियांत्रिकी क्षेत्रातील धोरणकर्ते विद्यार्थी व्यावसायिक तसेच तज्ज्ञ उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 जयंतीनिमित्त गोदाते नर्मदा जलयात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज त्र्यंबकेश्वर इथं प्रारंभ झाला. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. जलसंपदा विभागाने या यात्रेचं आयोजन केलं आहे. या यात्रेच्या दुसऱ्या तुकडीने अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थानी चौंडी इथून आज यात्रेला सुरुवात केली. ही यात्रा मध्य प्रदेशात महेश्वरपर्यंत जाणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यातल्या भटके विमुक्त समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी तसंच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्रिस्तरीय समित्यांची स्थापना केल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पत्रकाद्वारे दिली. राज्यस्तर जिल्हास्तर आणि उपविभाग स्तरावरच्या या समित्यांच्या माध्यमातून भटके विमुक्तांच्या तक्रारींचं निवारण तातडीने केलं जाईल, त्वरित कारवाई केली जाईल तसंच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल असं सावे म्हणाले. या तक्रारींचं निवारण वेळेत व्हावं यासाठी स्पष्ट कार्यपद्धती ठरवण्यात आली आहे. प्राप्त तक्रारींवर 10 दिवसांत कार्यवाही सुरू करणं बंधनकारक असेल. उपविभाग किंवा जिल्हा स्तरावर कार्यवाही न झाल्यास नागरिकांना राज्यस्तरीय समितीकडे दाद मागता येईल असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून याचा थेट परिणाम निकाल प्रक्रियेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिक्षण मंडळाने अलीकडेच कर्मचाऱ्यांच्या बढती आणि बदलीसंदर्भातील नियमांमध्ये बदल करत कालमर्यादा 2 वर्षांवरून वाढवून 4 ते 6 वर्षे केली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. दरम्यान बोर्ड कर्मचारी महासंघटनेचे उपाध्यक्ष विठ्ठल सरोदे यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. सध्या राज्यातील 9 विभागांत लाक्षणिक कामबंद आंदोलन सुरू असून प्रशासनाने याकडे दखल न घेतल्यास येत्या 28 एप्रिलपासून राज्यभर पूर्ण कामबंद आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती प्रवर्गाचे अ ब क अशा उपगटांत वर्गीकरण करण्याचा घेतलेला निर्णय बौद्ध समाजाने फेटाळून लावला आहे. रिपब्लिकन पार्टी चे अध्यक्ष अॅडव्होकेट मिलिंद खोब्रागडे यांनी हा निर्णय अमान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. तर पक्षाचे समन्वयक प्राचार्य डॉ प्रदीप बोरकर यांनी उपवर्गीकरण हा सामाजिक न्याय नसून वंचित समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अन्यथा आंबेडकरी जनतेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात उच्चांकी उष्णतामान कायम असून आज उद्या आणि अमरावती आणि अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या हाच ऑरेंज अलर्ट वर्ध्यात देखील जारी करण्यात आला आहे. दरम्यान आज विदर्भात अकोला जिल्हा 45° सेल्सिअससह सर्वात उष्ण ठरला. त्यापाठोपाठ अमरावती इथं 44.8, वर्धा इथं 44.4 तर यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये 44° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नागपुरात आज 43.4° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. येत्या 28 तारखेला विदर्भात नागपूरसह काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात जिल्ह्याचे तापमान 45°अंशांपर्यंत गेल्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी मदत कक्ष सुरू करण्याची मागणी गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून उष्माघाताचा धोका गंभीर स्वरूप धारण करत आहे. याची दखल घेत भंडारा जिल्हा प्रशासनाने 44 विशेष कक्ष उभारून 168 खाटांची सुविधा उपलब्ध करून नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये आज 2 सामने खेळवले जाणार आहे. दुसरा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातला सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. तत्पूर्वी पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज दरम्यान होत असून दिल्ली कॅपिटल्सने पंजाबच्या संघापुढे 265 धावा करण्याचं आवाहन ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पंजाब संघाच्या बिनबाद 43 धावा झाल्या होत्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सर्व वित्तीय नियामकांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन. प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता उत्तम प्रकल्प संरचना तसंच अधिकाऱ्यांचे परफॉर्मन्स ऑडिट महत्वाचं असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन. राज्यातल्या भटके विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्रिस्तरीय समित्यांची स्थापना आणि विदर्भात उच्चांकी उष्णतामान आज अकोला अमरावतीमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.